नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशांतल्या तशेंच विदेशांतल्या भारतीय लोकांमुखार आपले विचार मांडटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज उत्तर कर्नाटकांतल्या कारवारांतल्या INS कदंब नौदल थळाक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत मुखेल सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज अहमदाबादांत इंडियन मेडिकल असोसिएशनान आयोजीत केल्ल्या IMA नेटकॉन 2025 सर्तीन वांटेकार जातले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशांतल्या तशेंच विदेशांतल्या भारतीय लोकांमुखार आपले विचार मांडटले. आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 129वो भाग. ही कार्यावळ आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय एर न्यूज संकेतथळ आनी न्यूज ऑन एर मोबायल एपाचेर प्रसारीत जातली. तशेंच एर न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज उत्तर कर्नाटकांतल्या कारवारांतल्या INS कदंब नौदल थळाक भेट दितल्यो. त्यो कर्नाटकांतल्या कारवारांत पाणबुडी सफारी करतल्यो आनी थंय कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आनी राज्यमंत्री तांकां येवकार दितले. 2006 वर्सा विशाखापट्टणम हांगा नौदलाच्या पाणबुडींत सफारी करपी डॉ APJ अब्दुल कलामा उपरांत राष्ट्रपती मुर्मू दुसऱ्यो राष्ट्रपती थारतल्यो. राष्ट्रपतींच्या ह्या भेटी वेळार थळाव्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा उपाय येवजण्यो चालीक लायल्यात. प्रधानमंत्री मोदी आयज नवी दिल्लीत मुखेल सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटले. काल बसकेचे अध्यक्षपद तांणी केल्ले. प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत परिषदे वेळार शासन आनी सुदारणा संबंधित वेगवेगळ्या विशयांचेर आपणे अंतर्दृष्टीपूर्ण चर्चा केली अशें सांगले. शुक्रारा सुरू जाल्ल्या 3 दिसांच्या परिषदेचो हेतू राष्ट्रीय उदरगतीच्या प्राधान्यांचेर संरचीत आसा आनी शाश्वत संवादांतल्यान केंद्र राज्य भागीदारी घटमूट करपाचो आसा अशें तांणी सांगलें. राज्यांक आनी केंद्रीय प्रदेशांनी पाळपाक जाय आशिल्ली उत्तम पद्दती आनी रणनिती आसपावपी विकसीत भारता खातीर मनीस भांडवळ ह्या विशयाचेर बसकेन भर दिला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज अहमदाबादांत इंडियन मेडिकल असोसिएशनान आयोजित केल्ल्या IMA नेटकॉन 2025 सर्तीन वांटेकार जातले. उपरांत अहमदाबाद पालिका महामंडळान बांदिल्ल्या निचरा निळमार्ग आनी ST हायवे पायलट प्रकल्पाच्या पयल्या पावण्याचे उक्तावण ते करतले. ते भायर नावा मंजराच्या बाधित कुटुंबांक सनद सादर करतले. ते उपरांत मंत्री शाह गुरू गोविंद धामांक भेट दितले आनी विश्व उमिया फाउंडेशनान आयोजित केल्ल्या युवा बिझनेस महासंमेलनान हांगा उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावतले. सांजे वेळार मणिपुरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जिविताचेर आदारिल्ल्या नमोत्सवाक सांस्कृतीक कार्यावळीक ते हाजीर रावपाचे आसात. सरकारान 44,700 कोटी रुपयांच्या खर्चान 2 मुखेल जहाज बांदपाच्या उपक्रमा खातीर कार्यकारी मार्गदर्शक तत्वां अधिसुचोवणी दिल्यात. तातूंत जहाज बांदकाम अर्थीक मजत येवजण आनी जहाज बांदकाम उदरगत येवजण हे प्रकल्प आसात. बंदरा जहाज येरादारी आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी ह्या मार्गदर्शक तत्वांनी एक स्थिर आनी पारदर्शक चौकटी तयार केल्या जी देशी जहाज बांदकाम परतून जिवीत करतले अशें सांगलें. हाका लागून व्हड प्रमाणांत गुंतवणूक करपाक मेळटली आनी संवसाराक दर्जाची क्षमता तयार जातली, जाका लागून भारताक विकसीत भारत आनी आत्मनिर्भर भारताच्या मार्गाचेर एक मुखेल दर्यावेल्या राष्ट्राची सुवात मेळटली. दोनी येवजण्यो 31 मार्च 2036 मेरेन वैध उरतली. वट्ट 24,736 कोटी रुपया आशिल्ल्या जहाज बांदकाम अर्थीक मजत येवजणे खाला सरकार जहाजाच्या वर्गाप्रमाण दर जहाजाक 15% ते 25% मेरेन अर्थीक मजत दितले. हे येवजणेन ल्हान, सामान्य, व्हड आनी खाशेल्या जहाजांक आदार सुरू केला. जहाज बांदपाच्या उपक्रमाचे समन्वयात्मक नियोजन आनी अंमलबजावणी सुनिश्चित करपा खातीर राष्ट्रीय जहाज बांदकाम मिशन स्थापन करपाची तरतूद येवजणेन आसा. 19,991 कोटी रुपयांचो अर्थसंकल्पीय खर्च आशिल्ली जहाज बांदकाम उदरगत येवजण दीर्घकालीन क्षमता निर्माण करपाचेर भर दिता. हे येवजणेंत ग्रीनफिल्ड शिपबिल्डींग क्लस्टरांची उदरगत, सद्याच्या ब्राउनफिल्ड शिपयार्डाचें आधुनिकीकरण, संशोधन, डिझायन, नवनिर्माण आनी कुशळटाय विकास आदार दिवपा खातीर भारतीय दर्यावेल्या विद्यापीठाखाला भारत जहाज तंत्रगिन्यान केंद्र स्थापन करपाची तरतूद आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
रशिया आणि युक्रेन हांच्या मदीं तणाव वाडला आणि या वाठारांत शांततायेची दलाली करपाचे अमेरिकेचे यत्न चालू आशिल्ल्यान युक्रेनाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आयज फ्लोरिडाक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांची भेट घेतले। शांतताय येवजण आणि अमेरिकेची संभाव्य सुरक्षा हमी हांचेर चर्चा जातली। युक्रेनाचे समृद्धी खातीर दीर्घकालीन नकासो तयार करपाचे आपलो प्रशासन वॉशिंग्टन वांगडा काम करता अशें झेलेन्स्की हांणी नदरेक हाडलें। फाटल्या सप्तकान काल कीव हांगा जाल्ल्या हवाई हल्ल्या मजगती तांची ही भेट जाल्या। ह्या हल्ल्यान उण्यांत उणे 2 जाण मरण आयले आनी शाराच्या व्हड वाठारांनी वीज पुरवण खंडीत जाल्या। काल कॅनडाच्या हॅलिफॅक्सांत फ्लोरिडाक वचपाच्या वाटेर थांबतना झेलेन्स्की हांणी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नीची भेट घेतली। हे बसकेन कार्नीन युक्रेनाक 1.82 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थिक मजत दिवपाची घोषणा केली। केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काँग्रेसीचेर टिका करून पक्षान राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो 2005 महात्मा गांधींचे नाव फकत वेंचणुकेच्या फायद्या खातीर आसपावला असो आरोप केलो। काल भोपाळांत पत्रकार कडेन उलयतना मंत्री चौहान हांणी काँग्रेस सरकाराच्या काळांत मनरेगा चालीक लायतना भ्रष्टाचाराचो उपेग केला अशें सांगले। काँग्रेस पक्षान मनरेगाचे अर्थसंकल्प उणे केला अशें तांणी सांगले। विरोधकांनी वेंचणुकेतल्या फायद्या खातीर महात्मा गांधींचे नाव सातत्यान वापरला असो आरोप तांणी केलो। विकसित भारत जी राम जी योजने खाला आता दिल्लीत न्हय तर गांव पातळीचेर निर्णय घेवचे अशें मंत्रीमंडळान सांगले। ग्रामपंचायती एकठांय बसून स्वताची उदरगत येवजण तयार करतली। कामाच्या दिसांचो आंकडो 100 दिसांवयल्यान 125 दिसांमेरेन वाडयला हाचेर तांणी भर दिलो। तैवानात काल राती ईशान्य दर्यादेगेवेल्या येलान शाराच्या सुमार 32 वाठारांनी 7 किलोमीटर तीव्रतेचो भुंयकाम जाल्ल्याचें जुव्यांतल्या हवामान प्रशासनान सांगलां। रोखडेच व्हडलेशें लुकसाण जाल्ल्याची म्हायती मेळूंक ना। 73 किलोमीटर खोलायेचो भुंयकाम देशभरान जाणवले। ताईपी शाराच्या सरकाराच्या म्हणण्या प्रमाण व्हडलेशें लुकसाण नोंद जावंक नाशिल्लें। हालींच्या काळांत अरावली दोंगुलेच्या व्याख्येंत बदल जाल्ल्यान निर्माण जाल्ल्या हुस्क्याची सर्वोच्च न्यायालयान सू मोटोवन लक्षांत घेतल्या। भारताचे मुखेल न्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जे महेश्वरी आनी ए जी मसीह फाल्यां ह्या प्रस्नांची तपासणी करपाचे आसात। अरावली दोंगुलेच्या नवी व्याख्या करपी भौशीक निषेध आनी खर हरकती उपरांत सर्वोच्च न्यायालयान हस्तक्षेप केला। मान्य व्याख्याना वेळा अरावली दोंगुल्ल्यो उण्यांत उणी उंचायेर आशिल्ल्या विशिश्ट जिल्ल्यांतल्या खंयच्याय भूंयरुपाचो आस्पाव जाता तशेंच आदार दिवपी जोडिल्ले भूंयरूप हांचो आस्पाव जाता। ह्या वाठारांतल्या खण आनी बांदकाम कार्यावळी कायदेशीरपणान मेळूं येता जाका लागून नाजूक पर्यावरण यंत्रणेक अपरिवर्तनीय नुकसान जावंक शकता अशी शिटकावणी पर्यावरण संघटना आनी नागरी समाज गटांनी दिल्या। दिल्ली, हरियाणा, राजस्थान आनी गुजरात ह्या वाठारांतल्या अरावली दोंगुल्ल्यो हांगा व्याख्येंत बऱ्याच काळासावन आशिल्ल्या विसंगतीक लागून हो वाद निर्माण जाला जाका लागून हाचे पयलीं नियामक अंतर निर्माण जाल्लें आनी बेकायदेशीर खणकाम शक्य जालें। भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आनी उत्तर प्रदेशांत दाट तुकें पडटलें असो अदमास उक्तायला। तशेंच हवामान खात्यान ओडिशा, सिक्कीम, उत्तराखंड, हिमालय, अस्तंत बंगाल आनी ईशान्य भारतांत अशीच परिस्थिती आसतली असो अदमास उक्तायला। बायला क्रिकेटान आयज केरळांतल्या तिरुवनंतपुरम हांगा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर भारताची 14 T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत श्रीलंका पंगड आड भारताची मॅच आयज सांजेवेळा 7 वरांचेर सुरू जातली। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशांतल्या तशेंच विदेशांतल्या भारतीय लोकांमुखार आपले विचार मांडटले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज उत्तर कर्नाटकांतल्या कारवारांतल्या INS कदंब नौदल तळाक भेट दितल्यो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत मुखेल सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबादान इंडिया मेडिकल असोसिएशनान आयोजित केल्ल्या आयएमए नाटकोन 2025 सर्तीन वांटेकार जातले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.